आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. आमच्या सर्व श्रोत्यांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर आणि छत्तीसगढच्या दौऱ्यावर. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी अनुकूल जीवनशैली अंगीकारण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे पंतप्रधान आज साधणार संवाद. भूकंपग्रस्त म्यानमाला मोठी मदत पुरवण्यासाठी भारताद्वारे ब्रह्ममोहीम. मृत्यूसंख्या 1600 आणि WTT स्टार कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानव ठक्करची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथं सकाळी ते रेशीमबाग मैदानावरील स्मृती मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार आणि माधवराव गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतील. माधव नेत्रालय केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर तर ते सार्वजनिक सभेला संबोधित करतील. सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेडच्या लॉयटरिंग म्युनिशन चाचणी रेंज आणि धावपट्टीचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 3:30 पंतप्रधान छत्तीसगडमध्ये बिलासपूर इथं जाणार आहेत. 33,700 कोटी रुपये खर्चाचे अनेक विकास प्रकल्प ते राष्ट्रार्पण करणार आहेत. यामध्ये छत्तीसगडमधला वीज ग्रीड आणि उपलब्धता बळकट करण्यासाठीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. विशेषतः आदिवासी आणि औद्योगिक भागांमध्ये रेल्वे आणि रस्ते विकास, शैक्षणिक पायाभूत सुविधांशी निगडीत हे प्रकल्प आहेत. छत्तीसगडच्या 29 जिल्ह्यांमधील 130 पीएम श्री शाळा ते समर्पित करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 3,00,000 लाभार्थींचे गृहप्रवेश देखील मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरणाप्रती जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली स्वीकारण्यावर भर दिला आहे. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं पर्यावरणावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर काल त्या बोलत होत्या. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं या 2 दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पर्यावरण संरक्षण आणि त्याचा प्रचार केवळ जागरूकता आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांवर आधारित सतत सक्रियतेद्वारे शक्य होईल असं आग्रही प्रतिपादन द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भविष्यातल्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरणाचा वारसा प्रदान करणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी नमूद केलं की स्वच्छ पर्यावरण आणि आधुनिक विकासाचं संतुलन साधणं ही एक संधी आणि आव्हान हे दोन्हीही आहे. याप्रसंगी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी सरकारी धोरणांमध्ये हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि उद्योगांनी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांची जाणीव ठेवली पाहिजे यावर भर दिला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे देखील यावेळी उपस्थित होते. ही परिषद सहकार्याला चालना देणं, जागरूकता वाढवणं आणि पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेच्या सामूहिक ध्येयाला पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे. छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्ह्यातल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत 11 महिला माओवाद्यांसह 17 माओवादी ठार झाले. या चकमकीमध्ये 4 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या चकमकीत ठार झालेल्या जगदीश उर्फ बुधरा या नक्षलवाद्यावर 25,00,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं होतं. बस्तर विभागातल्या केरलापाल इथं माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर CRPF आणि DRG संयुक्त पथकानं नक्षलविरोधी कारवाई केली. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी सांगितलं की यावर्षी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये 133 माओवादी मारले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11:00 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा 120 भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, संकेतस्थळं, पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं युट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. त्यानंतर लगेच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भूकंपग्रस्त म्यानमाला सहाय्य करण्यासाठी भारतानं ऑपरेशन ब्रह्मा ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत भारतीय हवाई दलाची 5 विमानं म्यानमामधल्या यंगून आणि नेपिताव इथं उतरली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. त्यानुसार विमानामध्ये एचएडीआर साहित्य, 60 पॅराफिल्ड अँब्युलन्स आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान होते. हे एनडीआरएफचं पथक आणि 10 टन मदत साहित्य तसंच 60 पॅराफिल्ड अँब्युलन्स घेऊन 2 C-17 विमानं आणि 2 C-130 विमानं नेपिताव इथं दाखल झाली आहेत. यापूर्वी काल सकाळी AFS हिंडन हवाई तळावरून हवाई दलाच्या C-130 विमानातून भूकंपग्रस्त म्यानमामध्ये सुमारे 15 टन मदत सामग्री पाठवण्यात आली होती. भूकंपानंतर अजूनही विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झालेला नसतानाही राजधानीत बचावासाठी कर्मचारी पाठवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. एनडीआरएफचं पथक आज मंडाले इथं रवाना होणार असून मदत आणि बचाव कार्यासाठी शहरात पोहोचणारं हे पहिलं पथक ठरलं आहे. हवाई उड्डाणं आणि नौदलाच्या जहाजांनी पाठवलेली एकूण मदत 137 टन असून आवश्यकतेनुसार आणखी मदत पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय लष्करानं तातडीची मदत करण्यासाठी एक विशेष वैद्यकीय कृती दल देखील तैनात केलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शत्रुजीत ब्रिगेड पथकाचे 118 जण तैनात करण्यात आले आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय लष्कर आपत्तीत जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार देण्यासाठी 60 खाटांचं वैद्यकीय उपचार केंद्र स्थापन करणार आहे. ही मानवतावादी मदत आपल्या शेजारी प्रथम धोरणाप्रती भारताची बांधिलकी आणि वसुधैव कुटुंबकमच्या मूल्यांना अधोरेखित करणारी आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ओडिशा राज्याचा मंगळवारी स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त ओडिशा दिन सोहळा 2025 आयोजन मंगळवारी 1 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. राज्य स्थापना दिनाचं औचित्य साधून आणि राज्याच्या स्थापनेसाठी संस्थापकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कला, संस्कृती, वारसा आणि पर्यटन हे या कार्यक्रमाचं मुख्य सूत्र आहे. ज्या पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवत जलसंवर्धन करण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मध्य प्रदेशमध्ये जल गंगा संवर्धन महाअभियान सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ मोहन यादव उज्जैनमधल्या क्षिप्रा नदीवर या मोहिमेचं औपचारिक उद्घाटन करतील. या मोहिमेचा समारोप 30 जून रोजी होणार आहे. ही राज्यव्यापी मोहीम 90 दिवसांहून अधिक काळ चालणार असून भूजल पातळी सुधारणं आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्स संघानं मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी मात केली. गुजरात टायटन्सनं प्रथम फलंदाजी करताना साई सुधारणच्या 41 चेंडूत केलेल्या 63 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा करता आल्या. टेबल टेनिसपटू मानव ठक्कर हा WTT स्टार स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय ठरला आहे आणि त्याद्वारे त्यांनी एक इतिहास रचला आहे. चेन्नई इथं झालेल्या स्पर्धेत ठक्करनं ऑलिम्पिक आणि जागतिक पदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या लिम जोंगगुनवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. त्याआधी त्यानं उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या आंद्रे बर्टेल्समेयरचा 3-2 असा पराभव केला होता. ही कामगिरी भारतीय टेबल टेनिससाठी एक महत्वाचा मैलाचा दगड ठरली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी अनुकूल जीवनशैली अंगीकारण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. आकाशवाणीवरून मन की बातद्वारे पंतप्रधान साधणार आज संवाद. भूकंपग्रस्त म्यानमाला मोठी मदत पुरवण्यासाठी भारताद्वारे ब्रह्ममोहीम. मृत्यूसंख्या 1600 आणि WTT स्टार कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानव ठक्करची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.